नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेटा स्ट्रक्चर मधील पॉलिनॉमियल कन्सेप्ट बघणार आहोत. पॉलिनॉमियल हा शब्द पॉली या नावापासून आलेला आहे. पॉली म्हणजे काय तर मेनी, आणि नॉमिनियल म्हणजे काय. ह्या केसमध्ये नॉमिनियलचा अर्थ आपण हा टर्म घेतो, म्हणजे पॉलिनॉमियल म्हणजेच काय तर मेनी टर्म्स. तर तुम्हाला मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल यावरून हे कळेलच. मोनोमियल म्हणजे काय तर यात एकच टर्म असते. बायनॉमियल म्हणजे काय तर यामध्ये दोन टर्म्स असतात. ट्रायनॉमियल म्हणजे काय तर यात तीन टर्म असतात. मोनोमियलचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर 3x² म्हणजे यात एकच टर्म आहे. तसेच बायनॉमियलचे जर एक्झाम्पल द्यायचे झाले तर 5x-1 म्हणजे यामध्ये ह्या दोन टर्म्स आल्या. आणि ट्रायनॉमियलचे जर एक्झाम्पल द्यायचे झाले तर 3x+5x² -2. तर आले हे लक्षात मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनीच मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा युज केलेलाच असेल. आपण ज्यावेळी एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट हा कॅल्क्युलेटरवर फाइंड आउट करतो तो म्हणजे पॉलिनॉमियल नंबरचा स्क्वेअर रूट हा फाइंड आउट करतो. ऍस्ट्रॉनॉमर्स, इंजिनियर्स, सर्वेयर्स आणि आणखी काही प्रोफेशनल्स पॉलिनॉमियलचा यूज करतात. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुद्धा पॉलिनॉमियलचा यूज करते. तो कशात? इन फॉरकास्टिंग द फ्युचर ट्रेंड्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. दस देअर इज अ नीड टू रिप्रेझेंट अँड इव्हॅल्युएट पॉलिनॉमियल्स युझिंग कॉम्प्युटर्स. तर बघा, अशा अनेक ठिकाणी या पॉलिनॉमियलचा यूज होतो. पॉलिनॉमियल म्हणजे काय तर लिंक लिस्टचे एक ऍप्लिकेशन. पॉलिनॉमियल्स म्हणजे सम ऑफ टर्म्स. तर ह्या टर्म्स काय असतात तर या टर्म मध्ये कोइफिशियंट असतो, कॉमन व्हेरिएबल असतो आणि एक्सपोनंट असतो. म्हणजे बघा, तुम्हाला स्लाइड नंबर 1 वर एक एक्झाम्पल दिलेले आहे, 4x³+5x-10. तर आता यामध्ये 4 हा काय झाला तर कोइफिशियंट आणि x हा काय आहे तर व्हेरिएबल आणि x³ म्हणजे 3 काय झाला एक्सपोनंट. तसेच सेकंड टर्म मध्ये बघा 5x हा काय आहे तर कोइफिशियंट, x काय आहे तर व्हेरिएबल आणि लास्ट टर्म मध्ये व्हेरिएबल आणि एक्सपोनंट हे अब्सेंट आहेत, म्हणजे थर्ड टर्म मध्ये फक्त 10 हा कॉन्स्टंट नंबर. तर या प्रकारे पॉलिनॉमियल हा रिप्रेझेंट करतात. तर आज आपण यात पॉलिनॉमियल ऍज अन एडीटी आणि हाऊ पॉलिनॉमियल्स आर रिप्रेझेंटेड युझिंग ऍरेज अँड लिंक लिस्ट हे बघणार आहोत. म्हणजेच यामध्ये कन्सेप्ट ऑफ पॉलिनॉमियल, सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल अँड इट्स रिप्रेझेंटेशन युझिंग ऍरे अँड लिंक लिस्ट, मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल अँड इट्स रिप्रेझेंटेशन युझिंग ऍरे. त्याचप्रकारे आपण या पॉलिनॉमियलचे काही बेसिक ऑपरेशन्स बघणार आहोत. ते म्हणजे क्रिएशन ऑफ पॉलिनॉमियल, ऍडिशन ऑफ टू पॉलिनॉमियल्स, मल्टिप्लिकेशन ऑफ टू पॉलिनॉमियल्स अँड पॉलिनॉमियल्स इव्हॅल्युएशन. तर यातील सर्वप्रथम आपण पॉलिनॉमियल कन्सेप्ट बघूया. हा पॉलिनॉमियल ज्या वेळेला आपण रिप्रेझेंट करतो त्यावेळेला स्पेस वेस्ट जायला नको. तसेच पॉलिनॉमियल्स ऑपरेट करताना तो इझिली ऑपरेट व्हायला हवा याची काळजी घेणे आवश्यक असते. पॉलिनॉमियल ऑपरेट करणे म्हणजे काय तर पॉलिनॉमियलवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करणे. आता हे ऑपरेशन म्हणजे काय तर पॉलिनॉमियलवर आपण ऍडिशन करू शकतो, त्याचप्रकारे सबट्रॅक्शन करू शकतो, तसेच मल्टिप्लिकेशन, डिफरेंशिएट आणि इंटिग्रेट या प्रकारचे बेसिक ऑपरेशन आपण या पॉलिनॉमियलवर करतो. पॉलिनॉमियल मध्ये प्रत्येक टर्मचा जो एक्सपोनंट असतो त्यालाच आपण त्या टर्मची पॉवर म्हणतो. तर आता स्लाइड नंबर 2 वर तुम्हाला ए पॉलिनॉमियल दिसतो आहे का त्यात बघा. फर्स्ट टर्म 3x² × 2 म्हणजेच फर्स्ट टर्मची पॉवर काय असणार आहे तर 2 आणि सेकंड टर्म 5x तर एक्सपोनंट किती असणार आहे याचा 1 आणि लास्ट टर्म म्हणजे थर्ड टर्म 9 तर याचा एक्सपोनंट किती 0. ऍक्च्युली ती व्हॅल्यू कशी रिप्रेझेंट केलेली असते तर 9x⁻⁰ आणि x⁻⁰ = 1 म्हणून आपण व्हेरिएबल एक्स या टर्म मध्ये नाही लिहू शकत आणि ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल हा नसतो त्या टर्मला आपण कॉन्स्टंट टर्म असे म्हणतो. म्हणून या ए पॉलिनॉमियल मध्ये 9 ही कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचा एक्सपोनंट हा 0 असतो. पॉलिनॉमियल ज्यावेळी आपण लिहितो तर तो ऑर्डरनुसार लिहावा लागतो. ऑर्डर ही पॉलिनॉमियल मधील टर्मच्या पॉवरवर डिपेंड असते. म्हणजे आता पॉलिनॉमियल मध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे, तर ह्या एक्स व्हेरिएबलची पॉवर प्रत्येक टर्म मध्ये डिफरंट आहे. तर पॉलिनॉमियल हा डिसेंडिंग पॉवर ऑफ एक्स किंवा असेंडिंग पॉवर ऑफ एक्स या ऑर्डर मध्ये लिहिला जातो. पॉलिनॉमियल मधील हायेस्ट एक्सपोनंट म्हणजे पॉवर, त्यालाच आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणतो. तर मग आता बघा, या पॉलिनॉमियल ए मध्ये हायेस्ट पॉवर कोणती, तर 2. तर ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असणार आहे, 2. यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, टोटल टर्म ह्या ए पॉलिनॉमियल मधील किती, तर 3. आणि पॉलिनॉमियलची डिग्री किती, 2. तर यावरून आपण एक निष्कर्ष असा काढू शकतो की पॉलिनॉमियलची डिग्री जर एन असेल तर पॉलिनॉमियल मधील टर्म किती, n+1. म्हणजे सर्व कोइफिशियंट हे नॉन झिरो आहेत. यात जर तुम्हाला काही शंका असेल तर बघा, स्लाइड नंबर 2 वर पॉलिनॉमियल बी दिलेला आहे. तर या पॉलिनॉमियल बी मध्ये पॉलिनॉमियल डिग्री काय आहे, तर 3. कारण बघा, 3x³y³+4xy² + 5xy - 8. तर यामध्ये टर्म किती तुमच्या, 4. आणि बघा, हायेस्ट डिग्री काय आहे, तर 3. म्हणजे पॉलिनॉमियल डिग्री एन इज इक्वल टू 3 आणि पॉलिनॉमियल टर्म इज इक्वल टू n+1, म्हणजे 3+1. तर टर्म्स किती, 4. आणि ए जो पॉलिनॉमियल आहे त्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे, तो म्हणजे एक्स. म्हणून ए या पॉलिनॉमियलला आपण सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल्स असे म्हणतो, करेक्ट. आता आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बघूया. सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल, मल्टीपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल हे दोन पॉलिनॉमियलचे प्रकार आहेत. तर यातील सर्वप्रथम आपण सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल बघू. सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल ए ऑफ एक्स हा आपण कसा रिटर्न करणार, तर तो तुम्हाला स्लाइड नंबर 3 वर दिलेला आहे. तर यामध्ये ए बेस टू एन इज नॉट इक्वल टू 0 आणि पॉवर ऑफ ए ऑफ एक्स ही काय, एन. आता जर एन इज इक्वल टू 2 आपण या इक्वेशन मध्ये कन्सिडर केला, तर ते कसे लिहिले जाणार, ते तुम्हाला स्लाइड नंबर 3 वर दिलेले आहे. तर यावरून तुमच्या काय लक्षात येते, सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल इज अ सम ऑफ टर्म्स. तर या टर्म्स काय, कोइफिशियंट, व्हेरिएबल आणि एक्सपोनंट. तर त्याचा सिंटॅक्स कसा येणार, कोइफिशियंट मल्टीप्लाय बाय एक्स रेज टू एक्सपोनंट. तर हा पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे स्पेस ही वेस्ट व्हायला नको, आणि दुसरे म्हणजे पॉलिनॉमियल ज्या वेळेला आपण ऑपरेट करणार त्यावेळेला तो इझिली ऑपरेट व्हायला हवा. तर हा पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन म्हणजेच ऍरे आणि लिंक्ड ऑर्गनायझेशनचा उपयोग करतो. पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना जर आपण ऍरे यूज केला तर स्पेस ही वेस्ट होते, म्हणून ऍरे हा पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करण्यासाठी सुटेबल नाही. तर ते कसे, तर याचे उदाहरण बघा, तुम्हाला स्लाइड नंबर 6 वर दिलेले आहे. तर यात बघा, एक तुम्हाला पॉलिनॉमियल दिलेला आहे, त्यामध्ये p3 ऑफ एक्स इज इक्वल टू 16x⁻²⁵ 3x⁵+2x+6. आणि याचे रिप्रेझेंटेशन ऍरे मध्ये केलेले आहे, ते तुम्हाला स्लाइड नंबर 6 वर दिलेले आहे. त्यात बघा, ज्या वेळेला हा पॉलिनॉमियल आपण रिप्रेझेंट करतो आहे त्यावेळेला काही स्पेस ही वेस्ट होते, ते तुम्हाला स्लाइड नंबर 6 वर दिसतेच आहे. तर म्हणून आपण ऍरे हा पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना यूज करत नाही. तर पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना ऍरेचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहे ते आधी आपण बघू. फर्स्ट, ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग ऍरे. ज्यावेळी पॉलिनॉमियल्स हा नॉन स्पार्स पॉलिनॉमियल असतो तेव्हा ऍरे यूज करणे योग्य असते. पॉलिनॉमियल हा स्टोरेज करण्यासाठी आणि रिट्रायव्हल करण्यासाठी ऍरेचा योग्य रीतीने उपयोग होतो. म्हणजे ऍरेमध्ये स्टोरेज आणि रिट्राईव्ह करणे हे इझी असते. नेक्स्ट, डिसएडव्हान्टेज ऑफ युझिंग अन ऍरे. हॅव टू अलोकेट ऍरे साईज अहेड ऑफ टाइम. यूज अरे साइज रिक्वायर्ड असते स्पार्स पॉलिनोमियल्स मध्ये, तसेच स्पेस आणि रन टाइम वेस्ट होतो. तर हे झाले अरेचे डिसएडव्हांटेज. तर ह्या अशा काही कारणांमुळे अरेचा यूज आपण पॉलिनोमियल रिप्रेझेंट करताना शक्यतोवर करत नाही. पण जर अरे यूज करून एखादी पॉलिनोमियल रिप्रेझेंट करायचे ठरवले तर तो कसा करायचा ते तुम्हाला स्लाइड नंबर 8 वर दिलेले आहे, त्यात बघा. तुम्हाला एक पॉलिनोमियल दिलेला आहे, तर त्या पॉलिनोमियलचे रिप्रेझेंट हे तुम्हाला स्लाइड नंबर 8 वरच त्या स्क्वेअर मध्ये दिलेला आहे, त्यात बघा. एन म्हणजे काय तर नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे तुमच्या पॉलिनोमियल मध्ये ज्या काही टर्म्स असतील त्या आधी लिहायच्या, त्यानंतर पॉवर आणि कोइफिसियंट म्हणजे फर्स्ट टर्मचा पॉवर आणि कोइफिसियंट, त्याचप्रमाणे सेकंड टर्मचा पॉवर आणि कोइफिसियंट, आणि ज्या काही टर्म्स असतील त्या प्रत्येक टर्म मधल्या अशाच पॉवर आणि कोइफिसियंट हे त्यामध्ये आपण हे अरे मध्ये आपण रिप्रेझेंट करणार. आता सपोज आपण एक एक्झाम्पल घेतले, ते बघा स्लाइड नंबर 8 वरच दिलेले आहे. पॉलिनोमियल ए इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 5x² + 9. तर सिंगल व्हेरिएबल पॉलिनोमियल मध्ये ज्या वेळेला एन टर्म्स असतात तर त्या अरेची लेंथ आपण कशी ठरवणार, तर त्या अरेची लेंथ असते 2n + 1. तर आता ह्या ए पॉलिनोमियल मध्ये किती टर्म्स आहेत, एक्स क्यूब प्लस 5x² + 9, म्हणजे 3 टर्म्स यामध्ये आहेत. तर यासाठी अरे लेंथ आपल्याला किती डिसाइड करावी लागणार, 2n + 1. 2 × नंबर ऑफ टर्म्स किती, 3. 2 × 3 + 1 = 7, म्हणजे 7th लेंथचा अरे आपण डिफाइन करणार. आणि स्लाइड नंबर 8 वर तुम्हाला अरे मध्ये केलेले रिप्रेझेंटेशन हे दिलेले आहे, त्यात बघा. फर्स्ट आपण नंबर ऑफ टर्म्स घेतले, नंबर ऑफ टर्म्स आपल्या किती तर 3. त्यानंतर ए ऑफ 0 या ऍड्रेसवर तुमचे नंबर ऑफ टर्म्स हे स्टोअर होणार. त्यानंतर ए ऑफ 1 मध्ये फर्स्ट टर्मची पॉवर, फर्स्ट टर्मची पॉवर काय आहे तर 3, एक्स ऑफ क्यूब आहे ना म्हणून त्याची पॉवर काय तर 3, आणि कोइफिसियंट काय येणार तर 1. त्यानंतर सेकंड टर्म बघा 5x², तर आता यामध्ये पॉवर काय आहे तर 2, आणि कोइफिसियंट काय आहे तर 5, म्हणजे आधी 2 आणि नंतर 5 हा स्टोअर होणार. त्यानंतर लास्ट टर्म, लास्ट टर्म ही तुमची कॉन्स्टंट टर्म आहे, जे यामध्ये 9, तर पॉवर काय 0 आणि कोइफिशियंट काय 9. या पद्धतीने हा अरे रिप्रेझेंट होणार. तर सिंगल व्हेरिएबल पॉलिनोमियल हा अरे थ्रू कसा रिप्रेझेंट होतो हे कळाले. तर चला आता आपण पुढे बघणार आहोत पॉलिनोमियल युझिंग स्ट्रक्चर. कुठलाही पॉलिनोमियल हा प्रत्येक टर्मचे कोइफिशियंट आणि एक्सपोनंट या थ्रू लॉजिकली बाइंड केलेला असतो स्ट्रक्चरमध्ये. तर आता हा पॉलिनोमियल अरे स्ट्रक्चर यूज करून कसा स्टोअर करायचा, तर त्यासाठी बघा स्लाइड नंबर 9 वर तुम्हाला एक छोटा कोड दिलेला आहे. स्ट्रक्ट पॉली फ्लोट कोइफिशियंट इंटीजर एक्सपोनंट ए ऑफ 20, म्हणजे अरेची साईज काय तर 20, आणि त्यामध्ये फ्लोट कॅरेक्टर डेटा टाइप असलेले कोइफिशियंट आहेत आणि एक्सपोनंट हे इंटीजर आहेत. तर ह्या स्ट्रक्चरचा यूज करून पॉलिनोमियल हा कसा दिसणार हे तुम्हाला स्लाइड नंबर 9 वर दिलेलेच आहे. तर यात बघा कोइफिशियंट आणि एक्सपोनंट याचे असे दोन पार्ट तुम्हाला त्या टेबलमध्ये दिसत आहेत. त्यामध्ये 0 लोकेशनला 1 हा कोइफिशियंट आला. इथे आपण एक्झाम्पल हे स्लाइड नंबर 8 वरचे पॉलिनोमियल एज घेतलेले आहे, एक्स क्यूब प्लस 5x² + 9. तर त्यामध्ये फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट हा 1, एक्सपोनंट हा 3, तसेच सेकंड टर्म मध्ये कोइफिशियंट हा 5, एक्सपोनंट हा 2, आणि थर्ड टर्म मध्ये कोइफिशियंट हा 9 आणि एक्सपोनंट हा 0. या पद्धतीने या 20 साईज असलेल्या अरे मध्ये हा पॉलिनोमियल रिप्रेझेंट होणार. म्हणजे यावरून तुमच्या काय लक्षात येते तर कोइफिशियंट आणि एक्सपोनंट प्रत्येक टर्मचे हे डिफरंट स्टोअर होत नाही, म्हणजे ज्या टर्मचा तुम्ही कोइफिशियंट हा स्टोअर केला तो आणि त्या टर्मचा एक्सपोनंट हे लॉजिकली बाइंड केलेले असतात. तर यामध्ये फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट आणि एक्सपोनंट हा ए ऑफ 0 या ऍड्रेसमध्ये स्टोअर होणार, तसेच सेकंड टर्म 5x² कोइफिशियंट आणि एक्सपोनंट हा ए ऑफ 1 या ऍड्रेसमध्ये किंवा या लोकेशन वर स्टोअर झालेला आहे. तसेच लास्ट टर्म म्हणजे थर्ड टर्म 9 हा ए ऑफ 3 या लोकेशनवर स्टोअर झालेला आहे आणि याचा एक्सपोनंट काय असणार आहे तर 0. तर हे झाले अॅरे यूज करून पॉलिनोमियलचे रिप्रेझेंटेशन. आपण सिंगल व्हेरिएबल पॉलिनोमियल हा लिंक लिस्ट यूज करून कसा रिप्रेझेंट केला जातो ते बघू. तर स्लाइड नंबर 10 वर तुम्हाला एक छोटा कोड दिलेला आहे. बघा, स्ट्रक पॉली फ्लोट कोइफिशियंट इंटेजर एक्सपोनंट स्ट्रक पॉली पॉइंटर नेक्स्ट पॉइंटर पी. तर इथं पी हा काय आहे तर पॉइंटर टू स्ट्रक्चर, म्हणजे या पॉइंटर थ्रू स्ट्रक्चर मधील मेंबर हे आपण ऍक्सेस करू शकतो. तुम्हाला हे माहिती आहे की लिंक लिस्ट मध्ये एरो पॉइंटर हा आपण स्ट्रक्चर मधील मेंबर्स हे ऍक्सेस करण्यासाठी पॉइंटर थ्रू यूज करतो. तर आता इथे स्ट्रक्चर मेंबर्स हे काय आहे तर कोइफिशियंट आणि एक्सपोनंट. तर हे आपण कसे ऍक्सेस करणार ते तुम्हाला स्लाइड नंबर 10 वर दिलेलेच आहे. पी पॉइंट्स टू कोइफिशियंट आणि पी पॉइंट्स टू एक्सपोनंट. तर यासाठी एक डायग्राम तुम्हाला स्लाइड नंबर 10 वर दिलेली आहे. त्यात बघा, लिंक लिस्ट मध्ये 4 नोड दिलेले आहे. तर हे 4 नोड का दिलेले आहेत तर आपल्या पॉलिनोमियल मध्ये किती टर्म्स आहे 4. तर त्या डायग्राम मध्ये बघा 4 नोड दिलेले आहे, ते एरो थ्रू कनेक्ट केलेले आहे आणि त्यामध्ये पॉवर म्हणजेच एक्सपोनंट आणि कोइफिशियंट हे स्टोअर केलेले आहे. आणि थर्ड, त्या एका नोड मध्ये 3 पार्ट आहेत आणि त्या 3 पार्ट मधील 2 पार्ट मध्ये पॉवर आणि कोइफिशियंट हा स्टोअर होणार स्पेसिफिक टर्मचा. आणि जो थर्ड पार्ट आहे त्यामध्ये नेक्स्ट येणाऱ्या टर्मचा ऍड्रेस हा दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ही डायग्राम बघितल्यानंतर लक्षात येतच असेल की सिंगल व्हेरिएबल पॉलिनोमियल हा रिप्रेझेंट करताना हा लिंक ऑर्गनायझेशन यूज करून ज्या वेळेला आपण रिप्रेझेंट करतो तर तो चेन ऑफ नोड्स सारखा दिसतो. आणि ह्या नोड मध्ये 3 फील्ड असतात. 1 फील्ड ही एक्सपोनंट म्हणजेच पॉवर स्टोअर करण्यासाठी, सेकंड फील्ड ही कोइफिशियंट स्टोअर करण्यासाठी आणि थर्ड फील्ड ही ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी. हे मी तुम्हाला याआधी सांगितलेच. आता आपण एक एक्झाम्पल बघू. ते तुम्हाला स्लाइड नंबर 11 वर दिलेले आहे. 8x³ प्लस 5x² प्लस 3x + 4. तर हा पॉलिनोमियल आपण लिंक लिस्ट यूज करून रिप्रेझेंट करूया. तर बघा, स्लाइड नंबर 11 वर तो रिप्रेझेंट केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट टर्म पॉवर 3 आणि कोइफिशियंट 8. म्हणजे फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट काय आहे तर 8 आणि पॉवर काय आहे तर 3. या पद्धतीने फर्स्ट टर्मचा एक्सपोनंट 3 आणि कोइफिशियंट 8 हा या फर्स्ट नोड मध्ये स्टोअर झालेला आहे. त्यानंतर बघा, सेकंड टर्म मध्ये काय आहे तर 5x². तर आता सेकंड नोड मध्ये 5x² तर पॉवर काय आहे 2 आणि कोइफिशियंट काय आहे 5. या पद्धतीने ते स्टोअर होणार. आणि आता थर्ड टर्म बघा, 3x, तर यामध्ये पॉवर काय आहे 1 आणि कोइफिशियंट काय आहे 3. तर या थर्ड नोड मध्ये थर्ड टर्मचा पॉवर आणि कोइफिशियंट हे स्टोअर होणार. नेक्स्ट टर्म लास्ट, फोर्थ हा कॉन्स्टंट नंबर आहे तर याची पॉवर 0 आणि कोइफिशियंट काय येणार तर 4. आणि यापुढे टर्म आहे का तर नाही, म्हणून लास्ट फील्ड मध्ये नल पॉइंटर हा रिप्रेझेंट होणार. तर अशा पद्धतीने सिंगल व्हेरिएबल पॉलिनोमियल हा लिंक लिस्ट मध्ये रिप्रेझेंट होणार. पण पॉलिनोमियल रिप्रेझेंट करण्यासाठी लिंक लिस्टचा यूज केल्यानंतर काही ऍडव्हान्टेज पण आहे आणि काही डिसऍडव्हान्टेज पण आहे, ते आपण बघूया. आता बघा, स्लाइड नंबर 11 वर तुम्हाला 2 पॉलिनोमियलचे लिंक लिस्ट यूज करून इम्प्लिमेंटेशन दिलेले आहे. फर्स्ट, p1 ऑफ x इज इक्वल टू 23x⁻⁹ प्लस 18x⁻⁷ प्लस 41x⁻⁶ प्लस 163x⁻⁴ प्लस 3. p2 ऑफ x इज इक्वल टू 4x⁻⁶ प्लस 10x⁻⁴ प्लस 12x + 8. तर यामध्ये p1 ही लिंक आणि p2 ही लिंक ही दिलेली आहे. तर आताच आपण बघितले हे रिप्रेझेंटेशन कसे होते. तर आधी फर्स्ट टर्मचे पॉवर कोइफिशियंट हे फर्स्ट नोड मध्ये स्टोअर होणार, त्या पद्धतीने सेकंड टर्मचे, नंतर थर्ड टर्मचे, नंतर येणाऱ्या ज्या काही टर्म्स असतील त्याचे नोड हे रिप्रेझेंट होतात. म्हणजे नोड मध्ये कोइफिशियंट आणि एक्सपोनंट हे असतात. तर याचा ऍडव्हान्टेज काय यामध्ये स्पेस ही से होते, म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्या टर्म्स येणार आहेत त्या पद्धतीने आपण लिंक मध्ये नोड हा ऍड करणार आहोत, म्हणून स्पेस ही आपली वेस्ट होत नाही आणि जरी स्पार्स पॉलिनॉमियल्स असेल तरीही स्पेस आपली सेव्ह होते आणि यामध्ये पॉलिनॉमियल मेंटेन करायला खूप इझी असतो. आणि जसे की मी आता तुम्हाला सांगितलेच की यामध्ये ज्या पद्धतीने टर्म्स या येणार आहेत त्या पद्धतीने आपण नोड हे ऍड करणार आहोत, म्हणजे यासाठी आपल्याला लिस्टची साईज ही अलोकेट करणे आवश्यक नाही. ज्या पद्धतीने आपल्याला नोडची आवश्यकता असेल त्या पद्धतीने आपण नोड त्यामध्ये ऍड करणार आहोत. तर हे झाले लिंक लिस्टचे ऍडव्हान्टेज. पण लिंक लिस्टचे डिसएडव्हान्टेज काय, तर यामध्ये आपण बॅक नाही जाऊ शकत, म्हणजे काही आपल्याला जर चेंजेस करायचे असतील प्रिव्हियस नोड मध्ये तर ते आपण करू शकत नाही, किंवा आपण या लिस्टच्या किंवा आपण लिंक्सच्या एंडला आलेलो आहे आणि आपल्याला या लिंक लिस्टच्या स्टार्टिंगला काही चेंज करायचं आहे तर आपण एकदम जम्प त्या स्टार्टिंगच्या नोडवर नाही घेऊ शकत. तर हे दोन डिसएडव्हान्टेज ह्या लिंक लिस्टचे आहेत. आपण आतापर्यंत पॉलिनॉमियलची जी काही माहिती घेतली ती तुम्हाला सर्वांना कळालीच असेल. तर आपण काय काय बघितले यात, पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर पॉलिनॉमियल हे लिंक लिस्टचे एक ऍप्लिकेशन आहे. त्याचप्रकारे पॉलिनॉमियल्स मध्ये काही टर्म्स या एकत्रित असतात. मग ह्या टर्म्स म्हणजे कुठल्या, तर कोएफिशियंट, व्हेरिएबल आणि एक्सपोनंट. हे सर्व काही एकत्र मिळून जी टर्म होते ती टर्म म्हणजेच काय, तर पॉलिनॉमियल. मग आता हे कोएफिशियंट, व्हेरिएबल आणि एक्सपोनंट ते काय आहे, तर ते आपण आधी बघितलेच. जसे की उदाहरणार्थ 4x³ + 5x - 10, तर यामध्ये कोएफिशियंट हा काय 4, व्हेरिएबल काय तर x आणि एक्सपोनंट काय तर 3. तर आता पुढची जी टर्म आहे 5x, यामध्ये व्हेरिएबल काय असणार आहे x, कोएफिशियंट काय आहे 5, याला एक्सपोनंट नाही म्हणून एक्सपोनंट इथं 0. त्याचप्रकारे लास्ट टर्म काय आहे -10. -10 ही टर्म कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे याला व्हेरिएबल किंवा एक्सपोनंट हा नाही, म्हणून ही टर्म कुठली झाली, कॉन्स्टंट टर्म. त्याचप्रकारे आपण पॉलिनॉमियल्सचे प्रकार डिस्कस केले, तर ते दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल आणि दुसरा म्हणजे मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल. तर सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर बघा तुम्हाला स्लाइड नंबर 2 वर जे उदाहरण दिलेले आहे a = 3x² - 5x + 9, यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल दिलेला आहे तो कुठला, तर x, म्हणून हा काय झाला सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल. आणि मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल म्हणजे सेकंड स्लाइड वरच तुम्हाला b हा पॉलिनॉमियल दिलेला आहे, त्यात b = 3x³y³ + 4x² y² + 5xy - 8. तर यामध्ये बघा x आणि y हे दोन व्हेरिएबल दिलेले आहेत म्हणून हा काय झाला मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल. त्याचप्रकारे आपण बघितले पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना एकतर तो सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशनने म्हणजे ऍरे युज करून किंवा लिंक ऑर्गनायझेशन युज करून आपण तो रिप्रेझेंट करतो. पण ज्या वेळेला हा पॉलिनॉमियल आपल्याला रिप्रेझेंट करायचा असतो त्यावेळी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, त्या म्हणजे कुठल्या, तर एक म्हणजे पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना स्पेस ही वेस्ट जायला नको, आणि दुसरे म्हणजे ज्या वेळेला आपण पॉलिनॉमियल हे ऑपरेट करणार आहे त्यावेळेला ते इझी ऑपरेट झाले पाहिजेत. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना बघाव्या लागतात. तर त्यामध्ये बघा पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना आपण जर ऍरे युज केला तर नॉन स्पार्स पॉलिनॉमियलसाठी आपण ऍरे हा युज करू शकतो. त्याचप्रकारे ज्या वेळेला आपल्याला पॉलिनॉमियल स्टोअर करायचा असतो किंवा रिट्रायव्हल करायचा असतो त्यावेळेला देखील ऍरे युज करणे हे आपल्याला इझी होते. पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करण्यासाठी ऍरे युज केल्यावर हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे. त्याचप्रकारे पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना ऍरे जर आपण युज केला तर त्याचा डिसएडव्हान्टेज देखील आहे, तो म्हणजे कसा, तर ज्या वेळेला म्हणजे सुरुवातीच्याच पिरियडमध्ये आपल्याला ऍरे साईज ही डिफाईन करावी लागते आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त स्पेस ही स्पेसिफाय करतो किंवा अलोकेट करतो. आणि त्यामुळे काय होतं, तर कधी कधी जर पॉलिनॉमियल हा तुमचा लहान असेल तर ती स्पेस ही जी तुम्ही डिफाइन केलेली आहे ती स्पेस ही तुमच्या पॉलिनॉमियल पेक्षा जास्त असते, मग उरलेली स्पेस ही वेस्ट होणार. तर हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज झाला. दुसरं म्हणजे ज्यावेळेला आपण स्पार्स पॉलिनॉमियल हा घेतो त्यावेळेला काय होते, तर ऍरे साईज ही आपल्याला मोठी लागते. हा एक सेकंड डिसएडव्हान्टेज जर आपण ऍरे युज केला तर होतो. त्याचप्रकारे रन टाइम पण वेस्ट होतो आणि स्पेसही या पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करण्यासाठी जर ऍरे युज केला तर या प्रकारचाही डिसएडव्हान्टेज हा होतो. तर त्याचे उदाहरण मी तुम्हाला तसे स्लाइड नंबर 6 वर एक्सप्लेन केलेलेच आहे. त्यात बघा, P3 ऑफ x इज इक्वल टू 16x रेज टू 21 मायनस 3x रेज टू 5 प्लस 2x प्लस 6. आता यातील आपल्याला कोइफिशियंट, पॉवर, आता ह्या पॉलिनॉमियल मधील आपल्याला एक्सपोनंट आणि कोइफिशियंट हे ऍरे मध्ये स्टोअर करायचे असतात. तर हे स्टोअर केल्यानंतर बघा, काही स्पेस तुमची उरलेली आहे, तर ही स्पेस तुम्ही पुन्हा यूज करू शकत नाही, म्हणून ही स्पेस कुठली, वेस्ट स्पेस झाली. त्याचप्रकारे स्लाइड नंबर 8 वर तुम्हाला पॉलिनॉमियल ए इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 5x² प्लस 9 यासाठी तुम्हाला ऍरे साईज किती लागणार आहे, तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघितला होता 2n+1. एन म्हणजे काय, तर पॉलिनॉमियल मध्ये आलेल्या ज्या काही टर्म्स असतात त्या म्हणजे एन. तर आता ह्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आलेल्या आहेत, तर 3. आणि मग आता यासाठी आपल्याला ऍरे किती डिफाइन करावा लागला, तर 2n+1 म्हणजेच 2 × 3+1 इज इक्वल टू 7. म्हणजे 7 साईजचा ऍरे तुम्ही यासाठी डिफाइन केला आणि त्यामध्ये फर्स्ट पोझिशनला नंबर ऑफ टर्म्स ह्या स्टोअर होणार. नंबर ऑफ टर्म्स किती, 3. त्यानंतर प्रत्येक टर्म मधील पॉवर म्हणजेच एक्सपोनंट आणि कोइफिशियंट हे त्या ऍरे मध्ये स्टोअर होणार. म्हणजे ए ऑफ 0 या ऍड्रेसला नंबर ऑफ टर्म्स ह्या स्टोअर होणार, तसेच ए ऑफ 1 या ऍड्रेस मध्ये फर्स्ट टर्मचा एक्सपोनंट आणि कोइफिशियंट हे स्टोअर होणार. या प्रकारे या तिघही टर्मचे एक्सपोनंट आणि कोइफिशियंट या ऍरे मध्ये स्टोअर होणार. तसेच आपण बघितले पॉलिनॉमियल स्ट्रक्चर युज करून सुद्धा कसा रिप्रेझेंट केला जातो, ते तुम्हाला स्लाइड नंबर 9 वर मी एक्सप्लेन केलेच. तर त्यासाठी बघा, आपण एक छोटासा कोड बघितला होता, स्ट्रक पॉली महिरपी कंसात फ्लोट कोइफिशियंट इंटीजर एक्सपोनंट महिरपी कंस पूर्ण आणि ऍरे साईज किती, तर 20. आणि या पद्धतीने कोइफिशियंट आणि एक्सपोनंट हे तुमचे ऍरे मध्ये स्टोअर होणार स्ट्रक्चरचा यूज करून. ज्या पद्धतीने पॉलिनॉमियल हा आपण ऍरे यूज करून रिप्रेझेंट करू शकतो आणि त्याचे काही आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजही बघितले, त्याच पद्धतीने आपण लिंक लिस्टचा यूजही आपण पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करण्यासाठी केला, तर त्यातही आपल्याला काही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघायला मिळाले. तर बघा, स्लाइड नंबर 11 वर P1 ऑफ x आणि P2 ऑफ x हे दोन तुम्हाला पॉलिनॉमियल्स दिलेले होते. तर त्यामध्ये P1 ऑफ x इज इक्वल टू 23x रेज टू 9 प्लस 18x रेज टू 7 प्लस 41x रेज टू 6 प्लस 163x रेज टू 4 प्लस 3. तर हा जो पॉलिनॉमियल आहे तो तुम्हाला लिंक मध्ये ज्या वेळेला रिप्रेझेंट करायचा असतो तर त्यावेळेला त्या पॉलिनॉमियलचा कोइफिशियंट आणि पॉवर ही त्या एका नोड मध्ये स्टोअर होत असते. आणि नोडचे किती पार्ट असतात, तर 3. तर फर्स्ट पार्ट मध्ये टर्मचा कोइफिशियंट, सेकंड पार्ट मध्ये टर्मचा एक्सपोनंट आणि थर्ड पार्ट मध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडचा ऍड्रेस, म्हणजे नेक्स्ट येणारी जी काही टर्म आहे तुमची त्याचा ऍड्रेस. या पद्धतीने हा नोड क्रिएट होतो आणि अशा पॉलिनॉमियल मध्ये ज्या काही तुमच्या टर्म्स असतील तर त्या टर्म मधील प्रत्येक एक्सपोनंट आणि कोइफिशियंट हे या पद्धतीने त्या नोड मध्ये स्टोअर होणार. आणि जिथे टर्म ह्या संपतात तिथं लास्ट लिंक लिस्ट मध्ये लास्ट नोडचा लास्ट पार्ट हा नल म्हणून डिक्लेअर होतो. तर ह्या लिंक लिस्टचा आपल्याला ऍडव्हान्टेज काय आहे, तर स्पेस आपण सेव्ह करू शकतो. त्याचप्रकारे स्पार्स पॉलिनॉमियल जर असेल तर तोही आपण इझिली मेंटेन करू शकतो. आणि ज्या पद्धतीने आपल्याला नोड्स हे डिक्लेअर करायचे असतात किंवा टर्म्स ह्या डिक्लेअर करायचे असतात त्या पद्धतीने आपण लिस्टमध्ये साईजही अलोकेट करू शकतो. हे तर त्याचे ऍडव्हान्टेज झाले, पण आता त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे, तर आता जर सपोज आपण एक फोर नोडची लिस्ट तयार केलेली आहे आपण आणि थर्ड नोडला आपण आता वर्क करतोय, पण आपल्याला पुन्हा असं काही फर्स्ट नोड मध्ये चेंज करायचं असेल तर आपण मागे जाऊन तो चेंज नाही करू शकत. म्हणजेच कसे, तर लिस्टच्या लास्टला तुम्ही असाल आणि तुम्हाला डायरेक्ट जम्प लिस्टच्या स्टार्टिंगच्या नोडवर करायची असेल तर ते तुम्ही या लिंक लिस्टमध्ये नाही करू शकत. तर हे लिंक लिस्टचे डिसएडव्हान्टेज झाले. तर या प्रकारे आपण ह्या पार्टमध्ये पॉलिनॉमियल म्हणजे काय, तसेच पॉलिनॉमियलचे दोन प्रकार बघितले, त्यातील आपण सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल हा डिस्कस केला, तसेच पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करण्यासाठी ऍरे युज केल्यावर त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे, डिसएडव्हान्टेज काय आहे ते बघितले. त्याचप्रमाणे लिस्ट पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना जर युज केली त्याचेही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय काय आहेत हे बघितले. तर हे तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल बघणार आहोत. आधीच्या सेक्शनमध्ये आपण पॉलिनॉमियल म्हणजे काय, तसेच पॉलिनॉमियलचे प्रकार कोणते आहेत हे बघितले. तर पॉलिनॉमियलचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल आणि मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल. त्यातील आपण सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल हे डिस्कस केलेले आहेच, आणि आता ह्या पार्टमध्ये आपण मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल डिस्कस करणार आहोत. तसेच पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करण्यासाठी ऍरे युज करता येतो, त्याचप्रमाणे लिंक लिस्ट ही युज करता येते हे बघितले. त्यात पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना ऍरे युज केल्यावर येणारे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज बघितले. त्याच पद्धतीने लिंक लिस्ट युज केल्यानंतर पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करताना लिंक लिस्ट ही युज केल्यावर येणारे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले. तर इथपर्यंत पॉलिनॉमियलचे हे कन्सेप्ट तुम्हाला कळाले. तर आता आपण मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल बघणार आहोत. मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर त्या नावातच त्याचा अर्थ आहे, एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असणारा पॉलिनॉमियल म्हणजे मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल. सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल मध्ये आपण बघितले की एक्स व्हेरिएबल किंवा वाय व्हेरिएबल किंवा झेड व्हेरिएबल यापैकी एक व्हेरिएबल त्या पॉलिनॉमियल मध्ये असतो. तर ह्या मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल मध्ये एक्स वाय झेड हे व्हेरिएबल असतात, म्हणजे ऍट अ टाइम एक किंवा दोन व्हेरिएबल युज करून तो पॉलिनॉमियल तयार झालेला असतो, त्यालाच आपण मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल असे म्हणतो. उदाहरणार्थ 10x³y² + 4x² y² + 5xy + 2 आणि 5x⁴y³ + 4x² y² + 3xy + 2. आता हे उदाहरण तुम्हाला स्लाइड नंबर 13 वर दिलेले आहे, त्यात बघा दोघेही उदाहरणात एक्स आणि वाय हे व्हेरिएबल युज केलेले आहेत. आता बघा मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनॉमियल मध्ये एन नॉन झिरो टर्म्स आहेत, तर आपल्याला हा पॉलिनॉमियल ऍरे मध्ये स्टोअर करायचा आहे. तर ऍरेची लेंथ आपण कशी ठरवणार, या आधीही आपण सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल साठी ऍरे लेंथ डिफाइन केलेली आहे. तर आता इथे तुम्ही देखील सांगू शकतात पॉलिनॉमियल ऍरे मध्ये स्टोअर करण्यासाठी लेंथ 3n+1 या फॉर्म्युल्यानुसार आपण डिफाइन करू शकतो. आता सेकंड एक्झाम्पल स्लाइड नंबर 13 वर बघा, 5x⁴y³ + 4x² y² + 3xy + 2 यामध्ये 4 टर्म्स आहेत ना. आता हा पॉलिनॉमियल ऑर्डर लिस्ट मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी आपण 3n+1 या फॉर्म्युलामध्ये रिअल व्हॅल्यू इन्सर्ट करूया. इथे n = किती येणार, किती टर्म्स आहेत ह्या एक्झाम्पल मध्ये, तर 4, म्हणून n = काय, 4. तर आता n ची ही व्हॅल्यू 3n+1 या फॉर्म्युलामध्ये आपण इन्सर्ट करणार, तर 3 × 4 + 1 = 13. किती टर्म्स आल्या, 13. तर पॉलिनॉमियल b(xy) हा रिप्रेझेंट कसा होणार, तर बघा स्लाइड नंबर 13 वर तुम्हाला दिलेले आहे. फर्स्ट काय येणार, तर नंबर ऑफ टर्म्स म्हणजे n, नंतर पॉवर ऑफ x व्हेरिएबल, पॉवर ऑफ y व्हेरिएबल, त्याचप्रमाणे सेकंड टर्मचे देखील पॉवर ऑफ x, पॉवर ऑफ y आणि कोइफिशियंट। या पद्धतीने फोर टर्म्सचे पॉवर आणि कोइफिशियंट हे या ऍरे मध्ये स्टोअर होणार। तर बी ऑफ एक्स वाय हा पॉलिनोमियल ऍरे मध्ये कसा स्टोअर होणार, तर या फॉर्म्युल्यानुसार, म्हणजे आधी काय येणार तर नंबर ऑफ टर्म्स, नंबर ऑफ टर्म्स किती फोर, त्यानंतर पॉवर ऑफ एक्स, एक्स ची पॉवर काय आहे तर फोर, त्यानंतर वाय ची पॉवर काय असणार आहे थ्री, आणि कोइफिशियंट काय तर फाय। सेम त्याच पद्धतीने सेकंड टर्म मध्ये बघा, पॉवर ऑफ एक्स काय येणार टू, पॉवर ऑफ वाय टू, आणि कोइफिशियंट काय तर फोर। त्याचप्रमाणे थर्ड टर्म बघा, त्यामध्ये एक्स ला पॉवर आहे का, नाही, म्हणून काय येणार वन, वाय ची पॉवर वन, आणि कोइफिशियंट काय आहे तर थ्री। तसेच लास्ट टर्म बघा टू, टू ही काय तर कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणून इथे पॉवर काय येणार तर झिरो, आणि कोइफिशियंट काय तर टू। या पद्धतीने हा पॉलिनोमियल ऍरे मध्ये रिप्रेझेंट होणार। तर हे झाले मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनोमियल। तर आले लक्षात मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनोमियल, अगदी सिंपल आहे। मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनोमियल म्हणजेच काय, तर एकापेक्षा जास्त व्हेरिएबल हे त्या पॉलिनोमियल मध्ये जर असतील तर त्याला आपण मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनोमियल असे म्हणतो। ओके, आता आपण बघणार आहोत ते म्हणजे पॉलिनोमियल क्रिएशन। पॉलिनोमियल क्रिएट करणे म्हणजे काय, तर यूजर ज्या काही व्हॅल्यू देईल, म्हणजेच जो काही पॉलिनोमियल स्टोअर करण्यासाठी देईल तो ऍरेत स्टोअर होणार, म्हणजेच पॉलिनोमियल हा क्रिएट होणार। आता आपण a इज इक्वल टू 9x² - 7x + 10 हा पॉलिनोमियल क्रिएट कसा होणार ते एका छोट्याशा कोडद्वारे बघूया। हा कोड तुम्हाला स्लाइड नंबर 14 वर दिलेला आहे। त्या कोडचा जो टेबल दिलेला आहे त्या टेबलच्या फर्स्ट पार्ट मध्ये बघा, व्हाइड क्रिएट फंक्शन स्ट्रक्ट पॉली पी ऍरे, ही लाईन क्रिएट फंक्शन डिफाइन करते। इथे क्रिएट हे फंक्शन ऍरे पी पॅरामीटर हा स्ट्रक्ट पॉली या डेटा टाइप सोबत डिफाइन केलेला आहे। सेकंड पार्ट मध्ये जो पॉलिनोमियल आपल्याला स्टोअर करायचा आहे त्यात किती टर्म आहेत हे प्रिंटएफ या फंक्शनने आपण एंटर करतो। आता आपल्या ह्या एक्झाम्पल मध्ये, म्हणजे a इज इक्वल टू 9x² - 7x + 10, तर यात किती टर्म्स आहेत, 3 टर्म आहेत, म्हणजे इथे या टर्म साठी आपण t हा इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, म्हणजे t इज इक्वल टू काय तर 3। आता बघा टेबलच्या नेक्स्ट पार्ट मध्ये, त्यात प्रिंटएफ या फंक्शनद्वारे पॉलिनोमियल मधील कोइफिशियंट्स आणि टर्म्स आपण एंटर करू शकतो। नंतर आपण तिथे फॉर लूप हे यूज केलेले आहे, आय इज लेस दॅन 3 या कंडिशन पर्यंत हे फॉर लूप रिपीट होणार, आणि फायनली पॉलिनोमियलचे कोइफिशियंट आणि एक्सपोनंट हे ऍक्सेप्ट करून पी हा ऍरे स्टोअर होणार। तर या पद्धतीने आपण पॉलिनोमियल हा क्रिएट करणार, आले लक्षात। आता आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे पॉलिनोमियल वर होणारे वेगवेगळे ऑपरेशन। तर यातील फर्स्ट ऑपरेशन आपण बघूया, पॉलिनोमियल ऍडिशन। पॉलिनोमियलची ज्यावेळी आपण ऍडिशन करतो तर त्यावेळी आपण दोन पॉलिनोमियल हे एकत्र करतो, आधी आपण त्याच्या एक्सपोनंटच्या डिसेंडिंग ऑर्डरने ते अरेंज करतो। सपोज जर आपण दोन पॉलिनोमियल घेतले ए आणि बी, तर आधी एक्सपोनंटच्या डिसेंडिंग ऑर्डरने त्यांना आपण अरेंज करू। ज्या टर्मचे एक्सपोनंट हे सेम असतील त्या टर्म ह्या एकत्रित कराव्या, हा एक इम्पॉर्टंट रूल पॉलिनोमियल ऍडिशनचा आहे। या पॉलिनोमियलची ऍडिशन करताना लेफ्ट साइडने स्टार्ट करावी। दोन पॉलिनोमियलची ऍडिशन ही थर्ड पॉलिनोमियल मध्ये स्टोअर करावी। आता सपोज ए ह्या पॉलिनोमियलचा फर्स्ट टर्म मधील 6 हा एक्सपोनंट आहे, पण बी ह्या पॉलिनोमियल मध्ये 6 हा एक्सपोनंट असणारी टर्म नाही, तर ए टर्म जशीच्या तशी रिझल्टंट पॉलिनोमियल मध्ये, म्हणजेच सी या पॉलिनोमियल मध्ये लिहावी। साधारण या पद्धतीने दोन पॉलिनोमियलची ऍडिशन ही होते। यात फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की सेम एक्सपोनंट असणाऱ्या टर्म्स या आपण एकत्रित कराव्यात। आता त्यासाठी बघा, स्लाइड नंबर 16 वर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहे, त्यामध्ये ए आणि बी पॉलिनॉमियलची आपल्याला सम करायची आहे आणि ही सम आपल्याला पॉलिनॉमियल सी मध्ये स्टोअर करायची आहे. तर बघा, त्यात सी ऑफ एक्स इज इक्वल टू ए ऑफ एक्स प्लस बी ऑफ एक्स हा आपला काय झाला फॉर्म्युला. आणि ए ऑफ एक्स आपला काय आहे इथे, एक्स ऑफ फाय प्लस 9x^4 प्लस 7x³ प्लस 2x. आणि बी ऑफ एक्स काय दिलेला आहे, तर x^6 प्लस 3x^5 प्लस 6x प्लस 3. तर ही ऍडिशन आपल्याला स्लाइड नंबर 16 वर जो काही कोड दिलेला आहे तो कोड अप्लाय करून आपल्याला ही ऍडिशन मिळते. स्लाइड नंबर 17 वर तुम्हाला ही ऍडिशन करून दाखवलेली आहे. त्यात बघा, आपला फॉर्म्युला काय आहे, सी ऑफ एक्स इज इक्वल टू ए ऑफ एक्स प्लस बी ऑफ एक्स, म्हणजे ए ऑफ एक्स आणि बी ऑफ एक्स हे दोन पॉलिनॉमियल आपल्याला एकत्र करायचे आहेत. तर ए ऑफ एक्स काय आहे तुमचा, x^5 प्लस 9x^4 प्लस 7x^3 प्लस 2x. तर हा झाला तुमचा फर्स्ट पॉलिनॉमियल. सेकंड पॉलिनॉमियल बी ऑफ एक्स इज इक्वल टू x^6 प्लस 3x^5 प्लस 6x प्लस 3. तर ह्या दोघं पॉलिनॉमियल मध्ये तुम्हाला सेम एक्सपोनंट असणारे किती टर्म्स दिसत आहेत त्या आधी फाइंड आउट करा. तर फर्स्ट x^5 हा तुम्हाला बी ऑफ एक्स मध्ये दिसतो आहे का, तर हो 3x^5. तर ह्या दोन टर्म आपण एकत्रित करू शकतो. त्याच पद्धतीने अजून सेम काय दिसतंय, तर ए ऑफ एक्स या पॉलिनॉमियल मधील 2x ही टर्म आणि बी ऑफ एक्स मधील 6x ही टर्म ह्या दोघं सेम आहेत. तर ह्या झाल्या सेम टर्म, तर ह्या आपण एकत्रित करणार. आणि आता ज्या टर्म सेम नाही त्या कुठल्या, तर बी ऑफ एक्स मधील x^6 ही सर्वात मोठी, तर याचा सर्वात मोठा एक्सपोनंट आहे तो म्हणजे x^6. तर हा आधी आपण लिहिणार, त्यानंतर म्हणजे आपण डिसेंडिंग ऑर्डरने हा पॉलिनॉमियल रिटर्न करणार आहोत ना, म्हणून x^6 हा आधी, त्यानंतर x^5 प्लस 3x^5. तर इथे काय होते, जे काही कोइफिशियंट असतात त्यांची बेरीज होते आणि जो काही एक्सपोनंट असेल तो ऍज इट इज जसाच्या तसा लिहावा. तर इथे x^5 कोइफिशियंट काय 1, 3x^5 कोइफिशियंट काय तर 3, म्हणून 1 प्लस 3x^5. त्यानंतर कुठले टर्म येणार, 9x^4 प्लस 7x^3. आणि त्यानंतर सेम असणारा टर्म म्हणजे cx, 6x आणि 2x, तर यातील 2 प्लस 6 इंटू एक्स म्हणजे 8x. तर आता आपलं फायनल आन्सर काय होणार, x^6 प्लस 4x^5 प्लस 9x^4 प्लस 7x^3 प्लस 8x प्लस 3. या पद्धतीने दोन पॉलिनॉमियलची ऍडिशन ही थर्ड पॉलिनॉमियल मध्ये स्टोअर होणार. तर आले लक्षात ही पॉलिनॉमियलची ऍडिशन. सेम त्याच पद्धतीने पॉलिनॉमियलचे सबस्ट्रॅक्शन देखील होते. तर त्याआधी आपण पॉलिनॉमियल ऍडिशनची टाइम कॉम्प्लेक्सिटी बघूया. यामध्ये लूप हे वन टाइम एक्झिक्युट होणार. तर यामध्ये बघा, ए ऑफ एक्स ह्या एम टर्म्स आहेत आणि बी ऑफ एक्स ह्या जर एन टर्म्स असतील, तर प्रत्येक वेळेला नेक्स्ट एलिमेंट हे ऍक्सेस करण्यासाठी ए ऑफ एक्स आणि बी ऑफ एक्स यामध्ये वर्ड्स केस काय येणार, तर एम प्लस एन मायनस 1. तर काय होणार, ए ऑफ एक्स इज इक्वल टू 7x^5 प्लस x^3 प्लस एक्स, आणि बी ऑफ एक्स जर समजा तुमचा x^6 प्लस 2x^4 प्लस 6x^2 प्लस 3. तर ज्या काही रिमेंडिंग टर्म्स असतील ए ऑफ एक्स मधल्या त्या काय झाल्या, ऑर्डर ऑफ एम. आणि बी मधल्या ज्या काही रिमेनिंग टर्म्स असतील त्या काय झाल्या, तर ऑर्डर ऑफ एन. म्हणजे टोटल रनिंग टाइम तुमचा काय असणार आहे, ऑर्डर ऑफ एम प्लस एन. तर ही झाली टाइम कॉम्प्लेक्सिटी ऍडिशनसाठी. आता बघा, दोन पॉलिनॉमियलचे जर सबस्ट्रॅक्शन करायचे असेल तर ते तुम्हाला स्लाइड नंबर 19 वर दिलेले आहे. फर्स्ट बघा, 3x² - 8x + 2 हा एक पॉलिनॉमियल झाला. मायनस 3x² मायनस 2x प्लस 2 प्लस 5 हा एक दुसरा पॉलिनॉमियल झाला. तर यामध्ये बघा सेम टर्म आपण डिफाइन केलेल्या आहेत. 3x² मायनस 8x प्लस 8x आणि कॉन्स्टंट टर्म प्लस 2 मायनस 5. तर यामध्ये बघा कंसाच्या बाहेर ज्या वेळेला मायनस साईन असते त्यावेळेला कंसातील प्रत्येक टर्मचे साईन हे चेंज होते, म्हणून मायनस 3x² प्लस 2x मायनस 5 हा पॉलिनॉमियल या पद्धतीने इथे येणार. तर 3x² आणि मायनस 3x² या टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील, कारण ते विरुद्ध आहेत म्हणून, कारण त्यांची साईन विरुद्ध आहे म्हणून. त्यानंतर मायनस 8x आणि प्लस 2x हे जर सबट्रॅक्ट केले तर आन्सर काय येणार, मायनस 6x आणि प्लस 2 मायनस 5 तर आन्सर काय येणार, मायनस 3. तर याचे सबस्ट्रॅक्शन काय आले, मायनस 6x मायनस 3. त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये बघा फर्स्ट पॉलिनॉमियल 3y^5 प्लस y^4 प्लस 2y^3 मायनस 2y प्लस 5 आणि मायनस सेकंड पॉलिनॉमियल काय आहे, 2y^5 प्लस 3y^3 प्लस 7y प्लस 2. तर आधी यामध्ये काय केलेले आहे, तर ज्या काही सारख्या टर्म्स आहेत त्या आपण लाईन अप केलेल्या आहेत आणि त्यानंतर याचे सबस्ट्रॅक्शन केलेले आहे. कंसाच्या बाहेर आल्यानंतर सेकंड पॉलिनॉमियल मधील प्रत्येक टर्मचे साईन हे चेंज झालेले दिसते आहे आणि त्यानुसार याची सबस्ट्रॅक्शन केलेली आहे. तर बघा सारखे एक्सपोनंट असणारे टर्म्स या एकाखाली एक आपण अरेंज केलेले आहेत. तर त्यामध्ये 3y^5 मायनस 2y^5 आन्सर काय येणार, 2y^5. त्यानंतर y^4, तर 4 एक्सपोनंट असणारा सेकंड पॉलिनॉमियल मध्ये एकही टर्म नाही म्हणून y^4 ही टर्म जशीच्या तशी येणार. त्यानंतर बघा y^2 मायनस 3y^3 इज इक्वल टू काय, मायनस y³. त्यानंतर मायनस 2y मायनस मायनस 7y, तर यांचे साईन हे सेम असल्यामुळे इथे काय होणार, यांची ऍडिशन आणि आन्सर काय येणार, 9y प्लस 5 मायनस 2. मग इथे यांची वजाबाकी होऊन आन्सर काय येणार, तर प्लस 3, म्हणजे मोठ्या नंबरचे साईन हे त्याला येणार. मग फायनल आन्सर आपल्याला काय मिळाले, तर 2y^5 प्लस y^4 मायनस y^3 मायनस 9y प्लस 3. तर या पद्धतीने दोन पॉलिनॉमियलची सबस्ट्रॅक्शन ही होते. आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ टू पॉलिनॉमियल्स. मल्टिप्लिकेशन ऑफ टू पॉलिनॉमियल्स म्हणजे यातही जसे आपण ऍडिशन केले दोन पॉलिनॉमियलचे आणि ते थर्ड पॉलिनॉमियल मध्ये स्टोअर केले, त्याच पद्धतीने दोन पॉलिनॉमियलची मल्टिप्लिकेशन करून ही थर्ड पॉलिनॉमियल मध्ये आपण इन्सर्ट करणार आहोत. तर बघा त्यासाठी तुम्हाला स्लाइड नंबर 20 वर एक्झाम्पल दिलेले आहे. त्यात बघा a इज इक्वल टू 3x^4 प्लस 2x³ प्लस 5x प्लस 3 आणि सेकंड पॉलिनॉमियल जो दिलेला आहे b इज इक्वल टू 4x³ प्लस 2x. तर आता ह्या दोन पॉलिनॉमियलची ज्या वेळेला आपण ऍडिशन करतो त्यावेळेला फर्स्ट पॉलिनॉमियल मधील प्रत्येक टर्म हा सेकंड पॉलिनॉमियल मधील प्रत्येक टर्मशी मल्टीप्लाय होणार. म्हणजे बघा जर आता 3x^4 हा पॉलिनॉमियल a मधील ही पॉलिनॉमियल a मधील मी टर्म घेतली तर ती b या पॉलिनॉमियल मध्ये 4x³ आणि 2x या दोघही टर्मला मल्टीप्लाय होणार. तर सर्वात आधी इथे आपण काय करणार, फर्स्ट पॉलिनॉमियल मधील प्रत्येक टर्म हा सेकंड पॉलिनॉमियलच्या फर्स्ट टर्मशी मल्टीप्लाय करणार. तर बघा इथे आपले आन्सर काय येणार, 3x^4 इंटू 4x^3. तर ज्या वेळेला आपण मल्टिप्लिकेशन करतो तर त्यावेळी कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन होते, पण या व्हेरिएबलचा जो काही एक्सपोनंट असतो, या टर्मचा जो काही एक्सपोनंट असतो त्याची ऍडिशन होते. म्हणजेच थ्री एक्स रेस टू फोर इंटू फोर एक्स रेस टू थ्री, तर कोइफिशियंट थ्री आणि फोर यांचे मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे थ्री इंटू फोर ट्वेल्व, एक्स रेस टू फोर प्लस एक्स रेस टू थ्री म्हणजे फोर प्लस थ्री, तर आन्सर काय येणार सेवन, म्हणजे एक्झॅक्ट फायनल आन्सर काय येणार तर ट्वेल्व एक्स रेस टू सेवन. त्याचप्रकारे बघा, आता आपण सेकंड टर्म घेऊ पॉलिनॉमियल ए मधली, टू एक्स क्यूब, टू एक्स क्यूब इंटू फोर एक्स क्यूब, आन्सर काय येणार टू आणि फोर हे दोघं कोइफिशियंट म्हणून हे मल्टीप्लाय होणार म्हणजे फोर इंटू टू एट, एक्स रेस टू थ्री प्लस एक्स रेस टू थ्री म्हणजे एक्स रेस टू सिक्स, फायनल आन्सर काय येणार तर एट एक्स रेस टू सिक्स. आता बघा पुढची टर्म फाय एक्स, फाय एक्स ने पॉलिनोमियल बी मधील फोर एक्स क्यूब ला मल्टीप्लाय करा, तर कोइफिशियंट फाय आणि फोर यांचे मल्टिप्लिकेशन होणार जे फोर इंटू फाय ट्वेंटी आणि एक्स प्लस एक्स रेस टू थ्री म्हणजे एक्स रेस टू फोर, म्हणजे काय आन्सर येणार ट्वेंटी एक्स रेस टू फोर. आणि नंतर लास्ट टर्म पॉलिनोमियल ए मधील ती काय आहे तर थ्री, थ्री इंटू फोर एक्स रेस टू थ्री, तर आन्सर काय येणार कोइफिशियंट थ्री आणि फोर हे मल्टीप्लाय होणार म्हणजे फोर इंटू थ्री ट्वेल्व आणि एक्स रेस टू थ्री जसाच्या तसा. तर आता पॉलिनोमियल बी मधील टू एक्स ही टर्म आता शिल्लक आहे, तर पुन्हा आता या टू एक्स ला पॉलिनोमियल ए मधील प्रत्येक टर्मने मल्टीप्लाय करू, थ्री एक्स रेस टू फोर इंटू टू एक्स, तर याचे आन्सर काय येणार म्हणजे कोइफिशियंटचे मल्टिप्लिकेशन आणि एक्सपोनंटची ऍडिशन, तर थ्री इंटू टू सिक्स आणि एक्स रेस टू फाय, म्हणजे फायनल आन्सर काय झालं सिक्स एक्स रेस टू फाय. त्याचप्रकारे नेक्स्ट टर्म कुठली आहे तर टू एक्स रेस टू थ्री इंटू टू एक्स, तर कोइफिशियंट काय टू म्हणून टू इंटू टू फोर, आणि जे काय एक्सपोनंट आहे त्याची काय ऍडिशन, तर एक्स रेस टू थ्री आणि एक्स म्हणजेच याचे ऍडिशन काय होणार एक्स रेस टू फोर, म्हणजे फायनल आन्सर काय येणार फोर एक्स रेस टू फोर. आता तुमच्या लक्षात आले का की आपण ज्या वेळेला बी पॉलिनॉमियल मधल्या फर्स्ट टर्म ही पॉलिनॉमियल ए मधील सर्व टर्मशी ज्या वेळेला मल्टीप्लाय आपण केली त्यावेळेला आपल्याला ट्वेंटी एक्स रेस टू फोर हे आन्सर मिळालेलं आहे, तर ट्वेंटी एक्स रेस टू फोर आणि फोर एक्स रेस टू फोर या दोघांचे एक्सपोनंट हे सारखे आहे, म्हणून आपण काय करायचं तर ह्या दोघांना ऍड करायचे म्हणजे ट्वेंटी एक्स रेस टू फोर प्लस फोर एक्स रेस टू फोर, म्हणजे फायनल आन्सर काय होणार ट्वेंटी फोर एक्स रेस टू फोर. आले लक्षात हे. आता नेक्स्ट टर्म कुठली तर फाय एक्स, फाय एक्स इंटू टू एक्स, तर याचे कोइफिशियंट फाय आणि टू म्हणजे फाय इंटू टू टेन आणि एक्सपोनंट दोघांचाही वन, तर वन प्लस वन टू, म्हणजे फायनल आन्सर काय येणार टेन एक्स रेस टू टू. नेक्स्ट टर्म कुठली आहे तर थ्री, थ्री ही पॉलिनोमियल ए मधले कॉन्स्टंट टर्म आहे, तर थ्री इंटू टू एक्स म्हणजे थ्री इंटू टू सिक्स आणि एक्स हा ऍज इट इज म्हणजे सिक्स एक्स आहे त्याचं फायनल आन्सर झालं. तर आता बघा आपल्याला पॉलिनोमियल ए आणि पॉलिनोमियल बी या दोघांचे मल्टिप्लिकेशन करून पॉलिनोमियल सी हा मिळालेला आहे, त्याचं फायनल आन्सर बघा काय आहे ते ट्वेल्व एक्स रेस टू सेवन प्लस एट एक्स रेस टू सिक्स प्लस सिक्स एक्स रेस टू फाय प्लस ट्वेंटी फोर एक्स रेस टू फोर प्लस ट्वेल्व एक्स रेस टू क्यूब प्लस टेन एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स, हे झाले त्याचे फायनल आन्सर. आले हे सर्वांच्या लक्षात. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला स्लाइड नंबर ट्वेंटी वर अजून एक एक्झाम्पल दिलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या कंसात दोन इक्वेशन दिसत आहेत, त्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे टू एक्स मायनस थ्री आणि सेकंड इक्वेशन आहे टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस टू. तर कसे सॉल्व करणार तर बघा फर्स्ट पॅरेंथेसिस मध्ये टू एक्स मायनस थ्री आहे, तर याच्या दोन सेपरेट टर्म कुठल्या टू एक्स आणि मायनस थ्री। तर आपण काय करणार, या 2x ने या सेकंड पॅरेंथिसिस मधल्या ज्या काही टर्म्स आहे त्याला आपण मल्टीप्लाय करणार, तसेच मायनस थ्री ने या सेकंड पॅरेंथिसिस मध्ये असलेल्या सर्व टर्मला आपण मल्टीप्लाय करणार। तर ते कसे बघा, 2x इन ब्रॅकेट 2x² प्लस 3x मायनस 2 मायनस 3 इन ब्रॅकेट 2x² प्लस 3x मायनस 2। आणि आता सिंपल यांची मल्टिप्लिकेशन करायचे, तर 2x इंटू 2x² म्हणजे काय होणार, कोइफिशियंटचं काय मल्टिप्लिकेशन आणि एक्सपोनंटचे काय ऍडिशन। तर 2 × 2 = 4, एक्स आणि x^2 यांचे ऍडिशन म्हणजे x^3, म्हणजे फायनल आन्सर काय 4x³। नेक्स्ट बघा 2x × 3x, तर आता यांचे मल्टिप्लिकेशन काय येणार, 6x^2। म्हणजे बघा यामध्ये 2 आणि 3 हे दोन कोइफिशियंट आहेत, यांचे मल्टिप्लिकेशन झाले 6 आणि एक्सपोनंटचे ऍडिशन म्हणून x^2। तर नेक्स्ट 2x × −2, तर आता 2 × 2 = 4 आणि x ऍज इट इज म्हणजे फायनल आन्सर 4x। आता नेक्स्ट मायनस 3 ने आपण इक्वेशनला मल्टीप्लाय करणार, मायनस साइन जसेच्या तसे, त्यानंतर 3 × 2 = 6, 6x² प्लस मायनस काय होणार मायनस, म्हणून मायनस 3 × + 3x = 9x प्लस मायनस मायनस काय झालं इथे प्लस प्लस 6, 3 × 2 = 6। आणि आता याचे फायनल आन्सर काय येणार, तर यामध्ये बघा 4x³ प्लस 6x² मायनस 4x मायनस 6x² मायनस 9x प्लस 6 हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आलेलं आन्सर। तर यामध्ये सेम एक्सपोनंट असणाऱ्या किती टर्म्स आहेत, तर 2, म्हणजे एकाला एक्सपोनंट आहे 2 आणि दुसऱ्या टर्मला एक्सपोनंट आहे 1। तर अशा 6x² आणि मायनस 6x² ह्या सेम एक्सपोनंट असणाऱ्या 2 टर्म्स आहेत, यांचे साइन मात्र अपोजिट आहे म्हणून ह्या दोघी टर्म कॅन्सल होणार। त्यानंतर मायनस 4x आणि मायनस 9x या दोघं टर्मचे एक्सपोनंट हे सारखे आहे, म्हणून आता मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणून यांची ऍडिशन आपण करणार, म्हणजे 9 + 4 किती येणार, तर 13। आणि साइन कुठल्या कोइफिशियंटचे राहणार, जो सर्वात मोठा कोइफिशियंट आहे तो, तर तो कुठला -9, म्हणून -13x हे त्याचे आन्सर येणार प्लस 6, म्हणजे फायनल आन्सर तुमचे काय होणार 4x³ -13x प्लस 6। तर आले हे सेकंड एक्झाम्पलही लक्षात। तर या प्रकारे पॉलिनॉमियलचे मल्टिप्लिकेशन हे आपण करतो। आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ते म्हणजे पॉलिनॉमियल इव्हॅल्युएशन। आता इव्हॅल्युएशन म्हणजे काय, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल ऑफ द पॉलिनॉमियल अँड कम्प्युटिंग द रिझल्ट। म्हणजे काय, तर जे काही पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबल्स असतील, तर त्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू ही त्या पॉलिनॉमियलमधील व्हेरिएबलमध्ये इन्सर्ट करायची आणि त्याचे फायनल आन्सर हे आपण कम्प्युट करायचं। तर त्याचे एक्झाम्पल बघा स्लाइड नंबर 21 वर दिलेलेच आहे। सपोज p(x) हा पॉलिनॉमियल आहे 4x³ प्लस x² मायनस 3x प्लस 5। आणि आता इथे x या व्हेरिएबलची जी काही व्हॅल्यू आहे ती काय आहे, तर 2। जर आपण x या व्हेरिएबलमध्ये 2 ही व्हॅल्यू इन्सर्ट केली तर आपले आन्सर कसे येते ते बघा, 4x³ म्हणजे x जागी आता काय रिप्लेस होणार, तर 2, म्हणजे x³ आहे त्या जागी काय लिहिणार आपण 2³ प्लस x² आहे तर इथं काय लिहिणार 2² मायनस 3x आहे तर इथं काय लिहिणार 3 × 2 प्लस 5, इथं व्हेरिएबल नाही म्हणून ही कॉन्स्टंट टर्म जशीच्या तशी। आता फायनल आन्सर काय येणार 4 × 2³, 2³ म्हणजे काय 8 × 4 = 32 प्लस 2 raised to 4 म्हणजे 4 मायनस 3 × 2 म्हणजे 6 प्लस 5, 32 + 4 = 36 मायनस 11 म्हणजे फायनल आन्सर तुमचे काय येणार, तर 35। तर या प्रकारे पॉलिनॉमियलचे इव्हॅल्युएशन हे होते। तर यासाठी एक छोटासा कोड तुम्हाला स्लाइड नंबर 22 वर दिलेला आहे. तर ह्या कोड द्वारे आपण फायनल रिझल्ट हा फाइंड आउट करू शकतो. तर इथे हे पॉलिनोमियल वर होणारे ऑपरेशन हे कम्प्लीट झाले. तर आपण बघा या पॉलिनोमियल कन्सेप्ट मध्ये काय काय बघितले. तर फर्स्ट आपण बघितले की पॉलिनोमियल म्हणजे काय. तर पॉलिनोमियल म्हणजे सम ऑफ टर्म्स, म्हणजे पॉलिनोमियल्स मध्ये काही टर्म्स या असतात. पण ह्या टर्म्स काय, तर ह्या टर्म म्हणजे व्हेरिएबल, कोइफिशियंट आणि एक्सपोनंट. ह्या पॉलिनोमियलचे दोन प्रकार आपण बघितले. ते प्रकार कुठले, तर सिंगल व्हेरिएबल पॉलिनोमियल आणि मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनोमियल. सिंगल व्हेरिएबल पॉलिनोमियल म्हणजे काय, तर त्या पॉलिनोमियल मध्ये फक्त एक आणि एकच व्हेरिएबल असतो. त्याचे उदाहरण द्यायचे म्हटले म्हणजे 4x² + 8x + 4. त्याचप्रमाणे मल्टिपल व्हेरिएबल म्हणजे काय, तर ज्या पॉलिनोमियल मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतील त्याला आपण मल्टिपल व्हेरिएबल पॉलिनोमियल असे म्हणतो. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर 4x⁴ y³ + 4x² y² + 3xy + 2. तसेच आपण पॉलिनोमियल हा रिप्रेझेंट कुठल्या पद्धतीने करायचा हेही बघितले. तर पॉलिनोमियल रिप्रेझेंट करण्यासाठी ऍरे आणि लिंक लिस्ट याचा उपयोग आपण करतो. पण ज्यावेळेला आपण ऍरे युज करतो त्यावेळेला आपल्याला काही डिफिकल्टीज येतात, म्हणजे काही त्याचे ऍडव्हान्टेजेसही आहे आणि काही डिसएडव्हान्टेजेसही आहे. त्याचप्रकारे जर आपण पॉलिनोमियल रिप्रेझेंट करण्यासाठी लिंक लिस्ट युज केली तर त्याचाही ऍडव्हान्टेज आपल्याला होतो. तो म्हणजे असा की त्यामुळे स्पेस ही आपली सेव्ह होते आणि ज्या पद्धतीने आपण लिस्टमध्ये नोड हा इन्सर्ट करतो त्या पद्धतीने आपण त्यासाठी स्पेस ही अलोकेट करतो. पण त्याचाही डिसएडव्हान्टेज असा आहे, जर आपण लिंक लिस्टच्या लास्ट ला असणार आहे आणि आपल्याला डायरेक्ट फर्स्ट नोडवर जम्प करायचे आहे तर ते आपण करू शकत नाही. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. त्याच पद्धतीने आपण पॉलिनोमियलवर होणारे वेगवेगळे ऑपरेशन्स बघितले. ते म्हणजे कुठले, तर क्रिएशन ऑफ पॉलिनोमियल्स, ऍडिशन ऑफ टू पॉलिनोमियल्स, मल्टिप्लिकेशन ऑफ टू पॉलिनोमियल्स आणि इव्हॅल्युएशन ऑफ पॉलिनोमियल्स. तर तुम्हाला पॉलिनोमियल्स म्हणजे काय, पॉलिनोमियल्सचे प्रकार कुठले आहेत, पॉलिनोमियल्स रिप्रेझेंट कुठल्या पद्धतीने करतो आणि तो रिप्रेझेंट करताना कुठले इश्यू हे येतात, त्याच पद्धतीने पॉलिनोमियल्सवर कुठले कुठले ऑपरेशन्स होतात आणि ते कशा रीतीने होतात हे तुम्हाला कळाले असेलच. इथे मी माझा हा आजचा टॉपिक संपवते. धन्यवाद.